तीन लाखाची देन तुला कायमची पोरी दौलत ही तीन